नमस्कार नमस्कार. स्टोरीटेलच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज संदीप खरे बरोबर आपण गप्पा मारतोय आणि त्याचा तिसरा भाग आहे संदीप खरे रेअरली हर्ड, अर्थात त्याच्या खूप कमी ऐकल्या गेलेल्या कविता संदीप आपल्याला ह्या पाचही भागांमधून ऐकवणार आहे. संदीप पुन्हा एकदा तुझं स्वागत.
धन्यवाद आणि खूप मजा येते. खूप दिवसांनी मी अशा नेहमीच्या नसलेल्या कविता ऐकवतो.
एकदम इनफॉर्मल मैफिल टाईप झालंय.
खूप धमाल येते.
बाहेर मस्त हवा आहे संदीप, तुला जशी आवडते तशी कुंद ढग आले पण तेवढा पाऊस पडत नाहीये. रिमझिम रिमझिम मध्ये एखादी सर येऊन जाते. तर या मोहक वातावरणाच्या निमित्ताने तुझी लँडस्केप कविता ऐकायची या एपिसोडच्या सुरुवातीलाच.
ही फार कमी वेळा मी कविता वाचतो
पण फार सुंदर आहे
आणि मला ती विशेष आवडते कारण मी तसा भटक्या आहे आणि मला स्वतःला निसर्ग कविता खूप आवडतात.
हो पण तुझ्या फार नाही आहेत.
फार नाही आहेत परंतु तो डोकावत राहतो आदनवदन असं मला वाटतं. की विशेषतः पावसाची काही रूपं आहेत.
हो.
की बारिश से अक्सर मिला करता था मैं और तुमसे भी कभी कभार. बारिश से अक्सर मिला करता था मैं और तुमसे भी कभी कभार. इत्तफाकन मगर तीनों इकट्ठा कभी नहीं मिले हैं हम. इत्तफाकन तीनों इकट्ठा कभी नहीं मिले हैं हम. गुजारिशें तो बहुत की थी मैंने बारिश से भी तुमसे भी मगर खैर. गुजारिशें तो बहुत की थी मैंने बारिश से भी तुमसे भी मगर खैर. अब की बार ठान ली है मैंने तुम दोनों को साथ साथ ही मिलने की. अब की बार ठान ली है मैंने तुम दोनों को साथ साथ ही मिलने की. इसीलिए तो आजकल आंखों में बारिश बसाए घूमता रहता हूँ. इसीलिए तो आजकल आंखों में बारिश बसाए घूमता रहता हूँ उन्हीं पुरानी गलियों में जहाँ हो सकता है इत्तफाकन तुम भी मिल जाओ शायद. तर असा मध्येच कधीतरी डोकावून जातो. किंवा एक झड नावाची कविता होती माझी. ही फारच रेअरली वाचलेली कविता आहे. कसं आहे की कोकणामध्ये म्हणजे पालशेतला माझ्या आजीचं गाव आहे. तो कोकणात पाऊस खऱ्या अर्थाने सर्वांगाने मुसळधार पडतो आणि त्याची चाहूल
म्हणजे
पालशेत म्हणजे गुहागरच्या जवळचं पालशेत.
इकडेच आम्ही सुंदर माझं घर शूट केली होती.
हा तिथे बरेचदा डेरा असतो माझा. तर त्याच्यावरच बघा कसं होतं की एकदा असा पाऊस लागला ना की फार ऍक्टिव्हिटीज नाही करतायत. कधी कधी ते चार चार दिवस सलग पडत राहतो आणि मग आता जसं लॉकडाऊन मध्ये आपल्याला एकांत मिळालाय तशा प्रकारचा एक एकांत किंवा विजनवास विजनवास नाही पण बंदीवास थोडासा आपण म्हणू की घरातल्या घरात असा तो मिळतो. आणि मग ते बदलत जाणारे रंग बदलत जाणारी हवा तो एक पावसाचा अदमास घेत आपण बसलेलो असतो. तर झड नावाची एक कविता आहे त्याच्यामध्ये हे सगळं लँडस्केप काढायचा प्रयत्न केला होता. तर बघ कसं वाटतं की आत्ता थोडी उघडीप आहे कुणास ठाऊक किती राहील. आत्ता थोडी उघडीप आहे कुणास ठाऊक किती राहील. काम धाम उरकून घे पुन्हा झड चालू होईल. झड येईल आडव्या अंगे झपाटल्या गत सर सर सर. झड येईल आडव्या अंगे झपाटल्या गत सर सर सर. काय राहील घर अंधार पृथ्वीच नसेल थाऱ्यावर. काय राहील घर अंधार पृथ्वीच नसेल थाऱ्यावर. नजर जाईल वरवर तिथवर ढगच ढग खोल खोल. ते कसं आभार दिसतं ना की एकाच वेळेला असं तो भव्यपणा आणि थोडीशी भीती पण येते मनामध्ये की काय प्रचंड आहे हे सगळं. की नजर जाईल वरवर तिथवर ढगच ढग खोल खोल. सगळ्या दिशा सगळ्या वाटा सगळे वाटणे गोल गोल. सगळ्या दिशा सगळ्या वाटा सगळे वाटणे गोल गोल. आत्ताच आत्ताच उरक सारे घेण्याचे अन देण्याचे. आत्ताच आत्ताच उरक सारे घेण्याचे अन देण्याचे. हा हा म्हणता कौलारावर नाचेल पाऊल पाण्याचे. हा हा म्हणता कौलारावर नाचेल पाऊल पाण्याचे. आणि मग बघ की सौम्य तरी ठामपणे पाऊस सारे हातात घेईल. सौम्य तरी ठामपणे पाऊस सारे हातात घेईल. आवाज पांघरून पावसाचा मग फक्त बसून राहायचे होईल.
आवाज पांघरून पावसाचा. वा वा.
इथे एक सतत आजूबाजूला असतो बघ आणि
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.